बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, याला पंचसूत्री म्हणतात. पंचसूत्री पाच आहेत. प्रत्येक मूल समान आहे, प्रत्येक मूल महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक मुलात चांगले बदल होऊ शकतात, कोणतेही मूल जन्मतः गुन्हेगार नसतं आणि प्रत्येक मूल शिकू शकतं. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.